नमस्कार एंड वेलकम टू मज अस्तित्व. मी जया बोलते. एवंदा उदंड सुशीर उंगला मजा अस्तित्वाची नवा एपिसोड रेकॉर्ड कराला, त्याच्याकरता मला क्षमा करा. ईमेल आणि व्हॉट्सअप थ्रू तुमची विनंती आणि चिंता व्यक्त करा करता माझ्याकडसून तुम्हाला हृदयासून धन्यवाद. मी प्रयत्न करत होते, ज्याला तर तेवढं वेळ मिळलं नाही. इकडे डेन्मार्कांत आज सू एक वारात उगता आम्हाला हिमाळ्यात सुट्टी आहे. हत्ता स्फोट भरून जेवटकू रेकॉर्ड करायला बसले. माणसा दोत्रेकरच्या भागानंतर मला धंडे लोकांकडसून आमच्या भाषा की पुणेरी मराठीत गाणं फीचर करा करता विनंती आलाय. त्याच्याकरता आजच्या माझ्या अस्तित्वाच्या भाग येऊन त्यांच्यावर मराठीच्या 5 generations पोरी आणि बायकांना फीचर करायला जाते. अकॉर्डिंग टू एज स्टार्टिंग फ्रॉम द एल्डेस्ट वी शॅल गो डाऊन टू द यंगेस्ट अँड लिसन टू देअर व्हॉइस. आता आम्ही सुरू करू ना श्रीमती पद्मारावच्या अभंगांसून. या अभंग येऊन संत नामदेव रचलेत ते सुमारसी वर्ष 1400. आमच्या समागमांत पद्माराव नाम येऊन सर्वसाधारण त्याच्याकरता एक लहान परिचय देते. त्यांनी मदुरेंतच उजून वाढलं ते आणि वराडा नंतर मुंबईत सेटल उंगले. लहानपणासूनच त्यांना गाण्यात फार रुची होत. बाजूला घरचे मामीकडसून कर्नाटक गाणं शिकिंगटलेत आणि मदुरे कर्नाटक म्युझिकल कॉम्पिटिशन संत त्यांनी धंडे प्राइसेस की जिंतलेत. ज्याला तर 10वी नंतर त्यांचे ध्यान वाचनाकडे नुंगेलं आणि गाणं एक हॉबी म्हणतकूनच राहून गेलं. वराड वयल्यानंतर गाणं परस्यू करायला झालं नाही. ज्याला तर त्यांनी गाण्याला केम्मैनच सोडले नाहीत. बाय द वे, ये पद्माराव येऊन माझ्या माय त्यांचे गाणं ऐकतच मी वाढले. त्यांना कर्नाटक गाणं विना मीरा भजन, त्यागराज कृतीस, दासर पदगळू आणि अर्व गाणीनं सांगायला येईल. सो ऐकून संत नामदेवाचा अभंग पद्मारावच्या वाणी सुन.
ಸುಕಲಾಗಿ ಜರಿ ಕರಿಸಿ ತಳುಮಳ ತರಿತು ಪಂಡರಿಸಿ ಜಾಯಿ ಏಕ ವೇಳ ಮಗತು ಅವಕಾಶಿ ಸುಖರು ಬಹೋಸಿ ಮಗತು ಅವಕಾಶಿ ಸುಖರು ಬಹೋಸಿ ಜನ್ಮೋ ಜನ್ಮೀಚೇ ದುಃಖ ವಿಸರಸಿ ಸುಕಲಾಗಿ ಜರಿ ಕರಿಸಿ ತಳುಮಳ ತರಿತು ಪಂಡರಿಸಿ ಜಾಯಿ ಏಕ ವೇಳ ಚಂದ್ರಭಾಗೇ ಸೀಕರಿತ ಸ್ನಾನ तुझे दोष पळती राजो राज चंद्रभागे सीकरिता स्नान तुझे दोष पळती राजो राज लौटांगण गालोनी मठाद्वारी लोटांगण गालोनी मठद्वारी कान धरोनी नाचे गरुडा परी नामा माणे काय ओब मध्यावे नामा माणे नाम देव माणे नामा माणे काय ओब मध्यावे माझ विठोबाचे अळवळ द्यावे माझ विठोबाचे अळवळ द्यावे सुख लागे जरी करीसी तळमळ तरी तू पंढरीसी जाई एक वेळ तरी तू पंढरीसी जाई एक वेळ तरी तू पंढरीसी जाई एक वेळ.
थँक्यू अम्मा माझ्या पॉडकास्टने देऊन गाणं सांगा करता. लहानपणाची सय्य उंगलं तुझं गाणं ऐकटकू. तुझ्या आवाजांसून माझं घर वॉर्म उंगलाय. आता आम्ही दुसरं जनरेशनात जाऊ ना. आमच्या दुसरं सिंगरला परिचय देमतेस नको. आमच्या ऑनलाईन समागमांत पहिलसूनच प्रसिद्ध आहेत. स्वागत करू ना परतून माझ्या अस्तित्वांत श्रीमती पद्मा प्रसादांना. ऐकू ना पद्मा प्रसादांचे गाणं ते आमच्या मराठींत.
बैसोनिया सुंदर गोड्या बरी आलग श्रीहरी बैसोनिया सुंदर गोड्या बरी अलग श्रीहरी सर्वर जातिले अलग श्रीहरी सर्वर जातिले शंकु चक्र हाटी गदा पद्मधरी अलग श्रीहरी बैसोनिया सुंदर घोड़ा भरी गे बोनी सखी असी जाली गेली सुंदर कृष्ण केसी गे बोनी सखी असी जाली गेली सुंदर कृष्ण केसी असत बोलत आली सर्वरसी असत बोलत आली सर्वरसी बाहोनी परम पुरुषी बोली सखी असी अलग श्रीहरी बैसोनिया सुंदर गोडावरी माग बोल सुंदरी माया बाप वाडीला हे घरी माग बोल सुंदरी माया बाप वाडीला हे घरी हिंडवनांतरी यासे कोणावरी हिंडवनांतरी यासे कोणावरी दावोनी दुरोनी दोंडे दगडा मारी दावोनी दुरोनी दोंडे दगडा मारी अलग श्रीहरी बैसोनिया सुंदर घोड्यावरी आग तुम्ही मुलीनो केळ कैंचा मांडिला यावनांत आग तुम्ही मुलीनो केळ कैंचा मांडिला यावनांत सांगतो वृत्तांत ऐकावो एकांत सांगतो वृत्तांत ऐकावो एकांत पद्मावती जातांत होईन निमिषांत पद्मावती जातांत होईन निमिषांत अलग श्रीहरी बैसोनिया सुंदर घोड्यावरी अलग श्रीहरी सर्वर जातिले शंकु चक्र हाती गदा पद्मधरी अलग श्रीहरी बैसोनिया सुंदर घोड्यावरी
जया हे गाणं येऊन श्रीनिवास कल्याणांत श्रीनिवास कसं पद्मावती लिहून पाहतो असं सांगायचं एक गाणं हे येऊन युजली येऊन जानवसा समयांत पण आम जातीचे वराडांत जावा येईल येतमा म्हणायचं गाणं तुला कम्मा ऍप टाइम की तम हे गाणं युज करिंगे. ओके थँक्यू. धन्यवाद पद्मा प्रसाद एवढं नीट गाणं सांगायला. असं वाटलं की मी वर्ष 1600 आहे आणि महाराष्ट्राचे खेडगामांत आंबाची झाडा खाल्ली सावलींत पदरपरको नेसिंगून बसले तेन तांदूळ वेंचणार बायकांचे गाणं ऐकत असं रस्टिक फील करून उधंड वर्ष हुंगलाय. स्वतः तिसरे जनरेशनात जाऊ ना युनायटेड किंगडमांत राहणार श्रीमती शशिरेखा त्यांचे आजी सांगितलं ते गाणं सांगायला चाहते. गाणाविना शशिरेखांना तांजावूर चित्र वारली चित्र आणि फ्री हँड्स चित्र काढायला फार आवड आहे. त्यांचे चित्रास प्रदर्शन होत असते युकेंत. त्याचे विना शशिरेखा येऊन स्पेशल नीड्स स्कूलांत काम करत आहेत. नाव ओव्हर टू शशिरेखा.
क्षणभर उघड नायन देवा क्षणभर उघड नायन देवा करावया स्थव मंगल पूजा करावया स्थव मंगल पूजा देह दीप मी जाळी न माझा भाव भक्तीचा हा नजराणा भाव भक्तीचा हा नजरा ಶಡನಾಯನ ದೇವಾ ಆ ಕ್ಷಣ ಭರ ಉಗಡನಾಯನ ದೇವಾ ಧೂಪ ಜಾಳಿತೆ ಮೀ ಶ್ವಾಸಾಚಾ ಧೂಪ ಜಾಳಿತೆ ಮೀ ಶ್ವಾಸಾಚಾ ಸುಗಂಧ ಪಸರಿಲಾ ಮಂಗಲ ತೇಚಾ ಭಾವ ಭಕ್ತಿ ಚಾ ಹಾ ನಜರಾಣಾ ಭಾವ ಭಕ್ತಿ ಚಾ ಹಾ ನಜರಾಣಾ ಸ್ವೀಕಾರುನಿ ಯಾವಾ ದೇ ನಾಯನ ದೇವಾ ಅಭಂಗ ನಾಹಿ ನಾಹಿ ಯೋವಿ ಅಭಂಗ ನಾಹಿ ನಾಹಿ ಯೋವಿ ಮೂಕ ಜೀವಾನಿ ಕಶಿರೆ ಗಾವಿ ನಯನ ಮಜಲೆ ಅಶ್ರು ಕರಿತಿ ನಯನ ಮಜಲೆ ಅಶ್ರು ಕರಿತಿ ಆಖಿರ್ ಚಾಯಾವಾ ದೇವಾ ದೇವಾ ಉಗಡನಾಯನ ದೇವಾ ಕ್ಷಣ ಭರ ಉಗಡನಾಯನ ದೇವಾ ಕ್ಷಣ ಭರ ಉಗಡನಾಯನ ದೇವಾ.
ಸೊ ದಾಟ್ ವಾಸ್ ಅವರ್ ಶಶಿರೇಖಾ ಹೂ ಆಲ್ಮೋಸ್ಟ್ ಟ್ರಾನ್ಸ್ಪೋರ್ಟೆಡ್ ಮೀ ಟು ಅನದರ್ ವರ್ಲ್ಡ್. ಧನ್ಯವಾದ ಶಶಿರೇಖಾ, ಫಾರ್ ಬೇಶ್ ಗಾಣ ಮಂಡಲ ಅಂತ. ಮೀ ತುಮ್ಹಾಲೆ ಏಕ ವಿಷಯ ಸಾಂಗತೆ, ಶಶಿರೇಖಾಚ ಮಾಯ ಬೋಲಿ ಯೋನ ಕಾನಡ ಆಣಿ ತೆನಿ ಆಮಚ್ಯ ಭಾಷಾ ಸಿಕ್ಕಿಂಗ್ಲೆ ನುಸ್ತ ವರಾಣಾ ನಂತರಸ ಟಮಪ್ನಿ ತೆಂಚೆ ಉಚ್ಚಾರ ಎವಡ ಸೃಷ್ಟ ಆಯ್ ಅತ ಚೌಥಂ ಪೀಡಿಚ ಆವಾಜ್ ಐಕುಮ್ನ ಏ ಗಾಯಿಕಾಚ ಪರಿಚಯ ದೇಮ್ ತೇಸ್ ನೈ. ಸೊ ಚಲ ಐಕುಮ್ನ ಮಾನಸಾ ದೋತ್ರೇಕರಾಂಚ ಮಧುರ್ ವಾಣಿ, ಸರ್ವಪ್ರಥಮ ಟಾಂಜರ್ ಮರಾಠಿ ಅರಬ ಫ್ಯೂಷನ್ ಐಟಮ್ ಸಾಂಗ್.
ವಿಷಮಕಾರ ಕಣ್ಣನ್ ವಿಷಮಕಾರ ಕಣ್ಣನ್ ಪೊಲ್ಲಾದ ವಿಷಮಕಾರ ಕಣ್ಣನ್ ಕೋಡಿಕೋರ ಕೋಡಿಕೋರ ಕೃಷ್ಣ ಕೋಡಿಕೋರ ಕೃಷ್ಣ ಬೇಡಿಕೆ ಪಾಟು ಪಾಡಿ ವಿಧ ವಿಧ ಮೈಯಾಟ ಮಾಡಿ ನಾಲಿಕೋರ ಲೀಲಿಸಿ ಅಂದ ಗೋಪಾಲ ಕೃಷ್ಣನ್ ಕೋಡಿಕೋರ ಕೃಷ್ಣ ಕೋಡಿಕೋರ ಕೃಷ್ಣ ಬಾಜು ಖರ್ಚ ಪೊರುಳ್ ಬಲಾತೋ ಪಕ್ಕತ್ತು ಬಿಟ್ಟು ಪೆಣ್ಣೆ ಅಳಿಪ್ಪಾನ್ ಮುಖಾರಿ ರಾಗಂ ಪಾಡು ಸೊಲ್ಲಿ ವಂಬು ಕಿಳಿಪ್ಪಾನ್ ಬಾಜು ಖರ್ಚ ಪೊರುಳ್ ಬಲಾತೋ ಮುಖಾರಿ ರಾಗಂ ಮಾಣು ಮಣು ಗೋಳಗೇತೋ ಪಾಡಲ್ ನನಗ ತೆರೆಯದೇನ್ರ ಗಾಣಮಲ ಕರ್ಣ ಮಂಜೆ ಮಾಡು ಚೊಂಪ್ರು ತೋಡು ಹೋಡು ದೀನ ಪುಂತು ಪುಂತು ರಡತನ ಈ ಜಗ ಮುಖರಿ ಮಂಟು ಕೋಡಿಕೋರ ಕೃಷ್ಣ ಕೋಡಿಕೋರ ಕೃಷ್ಣ ಕೋಡಿಕೋರ ಕೃಷ್ಣ ವಿಷಮಕಾರ ಕಣ್ಣನ್.
ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ವೆರಿ ಮಚ್. ಥ್ರಾಟ್ ಇನ್ಫೆಕ್ಷನ್ ಅಸ್ತಾನೇ ತು ಎವಡ ಬೇಶ್ ಗಾಣ ಸಾಂಗಿಟ್ಲಿ ಸರ್. ಆಮಚ್ಯ ಭಾಷಾಂತ ಐಟಮ್ ಸಾಂಗ್ ಯೋಚನಾಪ್ನಿ ಕರಾಲ ಹೋತೀನಿ ಜಾಲತ್ರ ತೂ ಅಶಕ್ಯಾಲ ಶಕ್ಯ ಕರೂನ್ ಡಾಕಿ ಉಟಕ್ಲಿ ಸರ್. ಮೀ ಗಾಣ ಐಕ್ತಾನಾಸ್ ಪಿಕ್ಚರೈಸೇಷನ್ ಮೀ ಕರ್ಟಕ್ಲೆ. ಭವಿಷ್ಯಾನ್ ತುಲಾ ವಿಡಿಯೋ ಆಲ್ಬಮ್ ಕಾಡಾಚ ಕೈ ಯೋಚನಾ ಅಸ್ಲತ್ರ ಮಾಲಾ ಸಾಂಗೆ. ಐ ವುಡ್ ಬಿ ಮೋರ್ ದನ್ ಹ್ಯಾಪಿ ಟು ಬಿ ಪಾರ್ಟ್ ಆಫ್ ಯೋರ್ ಪ್ರಾಜೆಕ್ಟ್. ಅತ ಶೇವಟ್ಲೆ ಪೀಡಿ ಚಾವಾಜ್ ಐಕೋಮ್ನ ಏ ಗಾಯಿಕಾ ಪೈಲಸ್ ಮಜ ಅಸ್ತಿತ್ವ ಅಂತ ಏಕ ಭಾಗ ಅಂತ ಆಲಿ ಹೋತಿ ಸ್ವಾಗತ್ ಕರುಮ್ನ ಪರ್ತೂನ ಏಕ್ ದವಾ ಸ್ತುತಿ ರಾವ್ಚ ಸ್ತುತಿ ಸಾ ವರ್ಷಾಚ ಹೋಯಲ್ ಜಾತೆ ದೀಡ್ ವಾರಾಂತ ಅಣಿ ತಿನ ಪದ್ಮಾರಾವ್ಚ ನಾತೆ ಕಾಲ್ ಸಂಧ್ಯಾಕಾಳಿ ಸ್ಕೈಪಾಂತ ಏ ಮರಾಠಿ ಗಾಣ ಸಾಂಗಿಟ್ಲಿ. ನಾ ಓವರ್ ಟು ಮೈ ಭಾಚಿ.
ಕರುಣ್ ಕರುಣ್ ಲಾಡ್
सांगितलीस तू तू थँक्यू वन्स अगेन. मी नंतर तुझ्याबरोबर तू स्काईपान बोलते. दॅट वॉज माय लिटल स्तुती आणि तिचं कॉन्फिडन्स येऊन मला पण नाही अंकीप नाही आलं नाही. सो ये पाच गायिका आमच्या समागमांसून पुढे आले कॉन्ट्रीब्युट करायला. असं हजार बायका दाद्या पोरपोरी आहेत फुल ऑफ टॅलेंट्स. आय होप दिस एपिसोड इन्स्पायर्स मोर ऑफ त्यांचे मराठी लिसनर्स टू कम फॉरवर्ड अँड शेअर द मेनी सॉंग्स अँड स्टोरीज विथ अस. With that said, we come to the end of another episode of Majastitva. Goodbye and catch you in the next episode with a new topic.